आज जर आपण पूर्णपणे या तणावाच्या महारोगामध्ये व्याप्त आहोत, त्याला कारण फक्त ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत. जसं आपण रोगी झाल्यानंतर किंवा एखादा आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे जात असतो, मग डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला औषधही देतात आणि काही एक गोष्टींची पालना करायला लावतात किंवा काही एक गोष्टींची परहेज देतात की तुम्ही हे करू नका, हे खाऊ नका, म्हणजे तुमचा आजार आपोआप नीट होईल. त्यावेळेस आपण पाहतो की समजा फक्त आपण औषध घेतले आणि त्या गोष्टींची परहेज जर केली नाही तर जे काही आजार असेल तो वाढणार निश्चित नाही, कारण आपण औषध घेतोय पण तो कमीही होत नाही का, तर आपण नियम पाळत नाहीये. त्याच प्रकारे आज आपण कितीतरी प्रकाराची साधना करतो, योगासनं करतो, औषधोपचारही करतो, परंतु तरी सुद्धा तणावग्रस्त स्थिती आपली कमी होत नाही का, तर सूक्ष्म रूपाने हे जे काही परहेज आहेत, ह्या ज्या काही वाईट थोड्याशा सवयी आहेत, छोट्या छोट्याशा आहेत, या गोष्टींची जर आपण परहेज ठेवली तर निश्चितच या महारोगातून आपली मुक्तता होऊ शकते. म्हणून म्हटलं जातं की मेडिटेशन हे एकच असं औषध आहे की जे आपल्याला शारीरिक किंवा मानसिक किंवा बौद्धिक प्रत्येक प्रकारच्या रोगातून मुक्तता देत जात. मग त्या मेडिटेशनसाठी फक्त एकच शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आणि तो म्हणजे अटेन्शन. आणि अटेन्शनच्या बरोबर दुसरा शब्द पाहिजे तो म्हणजे अभ्यास. अटेन्शन आपण जरूर ठेवणार की आपल्याला हे करायचं नाहीये किंवा आपल्याला असं करायचंय, परंतु ते चांगल्या गोष्टी करत राहणं याचाही आपल्याला अभ्यास असला पाहिजे. म्हणजेच पहा, सार रूपाने जर आपण पाहायचं म्हटलं, तणावमुक्त स्थिती बनवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे अटेन्शन आणि अभ्यास ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देणं. हे दोन आपल्यासाठी औषधोपचार आहेत आणि या औषधोपचाराच्या आधारे स्वतःनी स्वतःला निरोगी बनवायचंय. या जगातील कुठलाही डॉक्टर, कुठलाही व्यक्ती किंवा कुठलाही साधन या रोगातून आपल्याला मुक्तता देऊ शकत नाही. स्वतःनी या रोगाची उत्पत्ती केलेली आहे तर स्वतःलाच स्वतःनी या रोगातून मुक्तता द्यायची. तर यासाठी या सर्व गोष्टींकडे, या छोट्या सवयींकडे फक्त आपल्याला लक्ष द्यायचंय आणि या लक्ष देता देता आपलं जे काही लक्ष आहे तणाव मुक्त होण्याचं, तर त्यानुसार आपल्यामध्ये ते लक्षण येत जातील, म्हणजेच आपली सिद्धी ही निश्चित होईल. म्हणून म्हटलं जातं, जैसा लक्ष वैसा लक्षण आणि जैसे लक्षण वैसी प्राप्ती. म्हणजेच आपल्याला जर ही प्राप्ती पाहिजे असेल तर लक्ष ठेवणं आणि लक्ष निश्चित करणं हे आवश्यक आहे. या छोट्या मोठ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष द्याल तर निश्चितच तणावमुक्त स्थिती आपण सहजरित्या प्राप्त करू शकतो. तर जसं आपण मेडिटेशन बद्दल बोलत होतो, मेडिटेशन म्हणजेच योग. योग या शब्दाचा अर्थच आहे जोड. कारण योग करतो म्हणजेच आपण आपलं मन आणि बुद्धी त्या त्याप्रमाणे त्या व्यक्ती किंवा वस्तूंकडे लावत असतो. त्यानुसार योगाचे अनेक प्रकार सांगितले जातात. ज्यावेळेस आपली मन आणि बुद्धी एखाद्या व्यक्तीप्रती चालत असेल तर त्याला आपण लौकिक योग असं म्हणतो. म्हणजेच देहधारी व्यक्तींची आठवण काढणं यालाच लौकिक योग म्हटलं जातं, की जे दिवसभर आपण करत असतो. त्याचबरोबर बऱ्याच वेळा व्यक्तींच्या बरोबर आपण वस्तूंचीही आठवण काढत असतो किंवा वस्तूंप्रती सुद्धा आपण आपली मन आणि बुद्धी लावत असतो, ज्यालाच भौतिक योग म्हटलं जातं. कारण भौतिक साधनांप्रती आपली मन बुद्धी कार्य करत असते. त्याचबरोबर दिवसातून काही एक क्षण काढून आपण देवी देवतांप्रती किंवा काही एक संतांप्रती आपली बुद्धी लावत असतो, ज्यालाच आपण अलौकिक योग म्हणतो. म्हणजेच ज्या व्यक्तींमध्ये दैवी गुण आहेत, काही चांगले संस्कार आहेत, त्यांच्या प्रती बुद्धी लावणं यालाच अलौकिक योग म्हटलं जातं. लौकिक योग, अलौकिक योग किंवा भौतिक योग हा आपला निरंतर चालू असतो, परंतु जो खरा योग आहे ज्याला पारलौकिक योग म्हटलं जातं, या योगाकडे आपण थोडस दुर्लक्ष करत असतो. म्हणजेच काय, की आपण आपल्या सत्य स्वरूपाला सोडून दुसऱ्या स्थितींमध्ये आपलं मन लावण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे कष्ट करूनही आपल्याला त्या ठिकाणी फळ मिळत नाही. कारण आपण पाहतो पारलौकिक योग याचा अर्थच असा की जो सर्वांपेक्षा श्रेष्ठ, सर्वोत्तम, सर्वोच्च निराकार परमपिता परमात्मा आहे, त्याच्या प्रति मन बुद्धी लावणं यालाच पारलौकिक योग म्हटला जातो. आणि हा पारलौकिक योग खऱ्या अर्थाने आपल्याला शक्तिशाली बनवत असतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की कोणत्याही प्रकारचा योग करणार म्हणजेच त्या ठिकाणी मन आणि बुद्धी या दोघांचाही प्रयोग त्या ठिकाणी केला जाणार. कारण योग हा शब्द मन आणि बुद्धीशिवाय अधुरा आहे, किंवा या दोघांशिवाय आपण योग करू शकत नाही. कारण पहा, एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो म्हणजेच काय करतो, कारण योग म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आपण या ठिकाणी पाहू. योग म्हणजेच आठवण काढणं. जसं आठवण काढतो याही मध्ये आपण दोन क्रिया करत असतो. जसं समजा एक मूल आपल्या वडिलांची आठवण काढतो, किंवा आपणही एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो जो आत्ता आपल्या नजरेसमोर नाहीये, आपल्यापासून दूर आहे, परंतु त्या व्यक्तीची आठवण काढतो म्हणजे त्या व्यक्तीप्रती आपल्या मनामध्ये काही ना काही चिंतन किंवा विचार सुरू होतात. जसे आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल विचार सुरू होतात, तस तसं त्या व्यक्तीचं जे रूप आहे हळूहळू प्रत्यक्ष रूपाने आपल्या समोर दिसायला लागतं. सुरुवातीला त्याचं चित्र हे अस्पष्ट असतं, परंतु जितकं आपलं चिंतन जास्त वाढत जाईल त्या व्यक्तीप्रती, त्या त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं रूप एकदम स्पष्ट आपल्या समोर येतं. आणि शेवटी असा अनुभव होतो की तो व्यक्ती आपल्या समोर आहे किंवा आपण त्या व्यक्ती समोर आहोत, यालाच योग म्हटलं जातं. आणि हीच खरी योगाची स्थिती आहे की जे दिवसभरात बऱ्याच वेळा आपण अनुभव करत असतो. कारण चिंतन आणि दर्शन या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत या योग स्थितीमध्ये. कारण योग फक्त चिंतन नव्हे किंवा योग म्हणजे फक्त दर्शनही नव्हे, आपण या दोन गोष्टी वेगवेगळ्या करून टाकतो. एक तर चिंतन करतो किंवा मग फक्त दर्शन करतो. परंतु दर्शन करताना सुद्धा आपण पाहतो की खास दर्शन करण्यासाठी ज्यास आपण मंदिरात जातो, मंदिरात देवासमोर किंवा मूर्तीसमोर आपण उभे राहतो, देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण हातही जोडतो, परंतु हात जोडण्याबरोबर आपण डोळेही मिटून टाकतो आणि आपण म्हणतो की मी देवाचं दर्शन केलं. अरे, दर्शन करणं म्हणजेच उघड्या डोळ्यांनी त्याला पाहणं, आणि ते न पाहता नेमक्या दर्शनाच्या वेळेस आपण आपले डोळे मिटतो आणि दर्शन घेतो. मग कसं चांगल्या प्रकारे त्या देवाचं आपण दर्शन करू शकतो? तर त्याचप्रमाणे योग करूनही आपल्याला सिद्धी मिळत नाही, त्याचं कारण असं की योगाच्या वेळेस फक्त आपण मनाने कार्य करत असतो, बुद्धीने त्यावेळेस कार्य करत नाही. कारण मन म्हणजे जे चिंतन करत असतं आणि बुद्धी जे दर्शन करत असतं. जसं पहा, अजून एक उदाहरण पाहायचं म्हटलं तर समजा तुम्ही एखादं सीन किंवा एखादं मंदिर, एखादं स्थान आठवा की जे स्थान पाहिल्यानंतर तुम्हाला खूप चांगलं वाटलं असेल, जे स्थान पाहिल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला असेल, फक्त त्या गोष्टीचं तुम्ही चिंतन करायला लागा. ते चिंतन करत असताना तुम्ही असे अनुभव कराल की तुम्ही आता त्या स्थानामध्ये आहात. शरीराने आपण या ठिकाणी आहोत, पण मन आणि बुद्धीने आपण त्या ठिकाणी पोहोचतो. फक्त त्या ठिकाणी पोहोचतो एवढंच नाही, परंतु त्या ठिकाणी पहिले आपण ज्या स्थितीचा अनुभव केला असेल त्याच स्थितीचा अनुभव आत्ता या क्षणीही आपण करू शकतो. जसं उदाहरण म्हणून आत्ता तुम्ही अनुभव करा की समजा एखाद्या ठिकाणी एका समुद्राच्या किनारी आपण जाऊन उभे आहोत, आपल्या समोर सर्वत्र पाणीहीच पाणी दिसत आहे आणि त्या पाण्याच्या वर लाटा दिसतायत आणि आपण ते पाहतोय. आत्ता आपल्या समोर समुद्र नाहीये, आपण प्रत्येक जण आपल्या घरात बसलेला आहोत, पण एक चिंतनाला सुरुवात करा आणि त्या चिंतनाबरोबर बुद्धीने त्याचं दर्शन करण्याचाही प्रयत्न करा की आपल्या समोर समुद्र आहे, समुद्र किनारी आपण उभे आहोत. उभे असताना आपण समुद्राचं दर्शन करतोय. दर्शन करत असताना ज्यावेळेस आपण समुद्राच्या किनारी उभे आहोत, आपले पाय हे वाळूवर आहेत, हळूहळू पाण्याच्या लाटा येत येत आपल्या पायाला स्पर्श करतायत आणि पुन्हा मागे जातायत. ज्यावेळेस पाणी आपल्या जवळ येतं आणि निघून जातं, त्यावेळेस आपण पाहतो की आपल्या पायाखालची वाळू ही हळूहळू सरकत जाते. म्हणजेच त्या ठिकाणी जे काही अनुभव आपण केलेले असतील, आज या ठिकाणी सुद्धा आपल्याला असा अनुभव होईल की खरोखरच आपल्या पायाखालची वाळू ही सरकत आहे. म्हणजेच पहा, आज ती परिस्थिती, ती घटना किंवा ते स्थान आपल्या जवळ नाहीये, परंतु पूर्वी केलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मन आणि बुद्धी म्हणजे चिंतन आणि दर्शन या दोघांच्या आधारे आपण योग करू शकतो आणि त्या स्थितीचा या ठिकाणी अनुभव करू शकतो. यामध्ये पहा, तुम्ही जर फक्त चिंतन केलं की आपण समुद्र किनारी आहोत, पाणी आहे, वाळू आहे किंवा वाळू सरकते, आणि त्या प्रकाराने जर आपण दर्शन केलं नाही तर त्या ठिकाणी कधीही अनुभूती होणार नाही. आज कितीतरी प्रकारांनी आपण योग करतो पण त्या ठिकाणी फक्त आपण मनाचा वापर करतो म्हणून त्या योगाभ्यासामध्ये आपल्याला अनुभूती होत नाही. जर खरोखरीच आपल्याला योगाची अनुभूती करायची असेल तर हे निश्चित समजून घ्या की मनाबरोबर आपण बुद्धीलाही काम दिलं पाहिजे. म्हणजेच ज्या गोष्टीचं चिंतन आपण करत आहोत त्याच्या अनुसार त्याचं दर्शनही आपण केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण त्याचं दर्शन म्हणजे त्याचा अनुभव करू शकतो. अनुभवासाठी या दोन गोष्टींची जोड असणं जरुरी आहे आणि या दोन गोष्टी एकत्र कार्य करणं यालाच एकाग्रता सुद्धा म्हटलं जातं. जसं उदाहरण किंवा अनुभव आपण पाहतो की जसं समजा एखादं पुस्तक आपण वाचतोय, एक पान पूर्ण वाचून झालंय, पण वाचून झाल्यानंतर जर आपण आठवलं की आपण काय वाचलंय तर हे आपल्या लक्षात येत नाही. किंवा एखाद्या व्यक्ती समोर समजा आपण एखादी गोष्ट वाचून दाखवतोय आणि वाचून झाल्यानंतर समजा त्या व्यक्तीने विचारलं तुम्ही काय वाचलं तर आपल्याला काहीच लक्षात येत नाही. त्यावेळेस समोरचा व्यक्ती काय म्हणतो की तुम्ही थोडं लक्ष देऊन वाचा. लक्ष देऊन वाचा याचा अर्थ काय की तुम्ही फक्त आतापर्यंत मनानी वाचलं, बुद्धीनी वाचलं नाही. म्हणून पहा, ज्यावेळेस तुम्ही लक्ष देऊन वाचा म्हणजेच बुद्धी देऊन वाचन कराल त्याच वेळेस त्या गोष्टी स्वीकार होतात किंवा ग्रहण होतात, त्यालाच एकाग्रता म्हटलं जातं. म्हणून म्हणतात की एकाग्रतेने केलेलं कार्य हे सहजरित्या सफल होतं. कारण दोन्हीही कार्य मन आणि बुद्धी ज्यावेळेस एकसाथ कार्य करतात त्या ठिकाणी विधीही व्यवस्थित असते तर सिद्धीही निश्चित मिळत जाते. त्याचप्रमाणे मेडिटेशन मध्ये ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. यासाठी काही खास चिंतन करण्याची किंवा काही एक गोष्टींची ट्रेनिंग देण्याची आवश्यकता नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे चिंतन आणि दर्शन करताना अशा गोष्टींचं चिंतन आणि दर्शन व्हायला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला आनंद मिळेल. ज्या गोष्टीच्या चिंतनाने किंवा दर्शनाने आपल्याला शक्तिशाली स्थितीचा अनुभव होईल, ज्या गोष्टीतून आपल्याला काही एक प्रेरणा मिळतील किंवा ज्याच्यामुळे आपली हिम्मत वाढेल, आपल्यामध्ये उमेद वाढत जाईल, अशा गोष्टींचं चिंतन आणि दर्शन आपण केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही कुठल्या मूर्तीचीही आठवण काढू शकता, कुठल्या स्थानाचंही आठवण काढू शकता. एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुम्हाला ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या असतील त्या गोष्टींचंही चिंतन आणि दर्शन आपण करू शकता. म्हणजेच चांगल्या स्थितीची अनुभूती करायची असेल तर चांगल्या गोष्टीचं चिंतन आणि दर्शन ह्या दोन गोष्टी आपल्यामध्ये चालल्या पाहिजेत आणि यालाच मेडिटेशन म्हटलं जातं. मेडिटेशन याचा अर्थ असा नाही की एक दोन तास फक्त एका ठिकाणी मांडी घालून बसणं किंवा सर्व काही सोडून डोळे झाकून फक्त हे म्हणणं की मला आता शांत राहायचंय, त्याच्याने आपल्याला योग होणार नाही. कारण मन हे कधीही शांत बसणारं नाहीये, ते सतत आपल्याला विचार देणार आहे. पण विचारांना थांबवण्यासाठी आपण कितीतरी वेळा प्रयत्न करत असतो की माझे मनामध्ये विचार चालले नाही पाहिजेत आणि स्वतःला आपण सतत सांगत असतो की मला विचार करायचे नाहीये, मला विचार करायचे नाही. पण आपण पाहतो की हा जो विचार आपल्या मनामध्ये येतो की मला विचार करायचा नाही, हा सुद्धा एक विचारच आहे. म्हणजे विचारातून मुक्तता नाही पण नकारात्मक विचारातून मुक्तता ही निश्चित होऊ शकते आणि ती फक्त सकारात्मक चिंतनाने. मग या ठिकाणी फक्त बसूनच नव्हे तर चालता फिरता कर्म करत असताना सुद्धा तुम्ही चिंतन आणि दर्शन हे करू शकता. कारण आपण कर्म करत असताना सुद्धा पहा कितीतरी व्यक्तींची घटनेची स्थानाची आठवण ही काढतच असतो. त्यासाठी आपण काही कार्य सोडून बसत नाही. समजा मला माझ्या आईची आठवण काढायची किंवा वडिलांची आठवण काढायची, मी काम करते, मी काम सोडून बसणार नाही की चला आता मला आईची आठवण काढायची नाही, किंवा मला आईची आठवण काढायची म्हणून मी आईचा फोटो समोर घेऊन बसणार नाही. त्याऐवजी आईचं चित्र हे माझ्या बुद्धीमध्ये फिक्स असेल किंवा आईबद्दलची जी विचारसरणी असेल ती माझ्या मनामध्ये असेल. म्हणजे चिंतन आणि दर्शन ह्या दोन गोष्टीला जोड देऊन मन बुद्धीनी माझं कार्य हे चालत राहील. परंतु शारीरिक रूपाने जे काही कर्म असेल तेही त्या ठिकाणी चालत राहील. म्हणून याला कर्मयोगी म्हटलं जातं. कारण आजच्या या आधुनिक आणि व्यस्त जीवनामध्ये वेळ काढून मेडिटेशन करणं हे आपल्याला शक्य नाहीये. परंतु कर्म करत असताना कार्यामध्ये व्यस्त असताना सुद्धा आपण हे मेडिटेशन सहजरित्या करू शकतो. त्याच्यासाठी हेच दोन शब्द, फक्त दर्शन आणि चिंतन. परंतु लक्षात ठेवा की चिंतन हे पॉझिटिव्ह झालं पाहिजे आणि दर्शन हे स्पष्ट झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी जितक्या स्पष्ट असतील तर कर्म करत असताना सुद्धा आपल्याला या गोष्टीचा अनुभव करता येईल किंवा योग आपण कर्म करत असताना सुद्धा करू शकतो. म्हणजेच जसं गीतेमध्ये सांगितलं जातं की परमेश्वराला तो व्यक्ती प्रिय आहे जो कर्मयोगी आहे. आणि जो व्यक्ती परमेश्वराला प्रिय असेल त्याच्या जीवनामध्ये दुःख अशांती या गोष्टी कधीही येऊ शकत नाही. मग मला जर परमेश्वर प्रिय किंवा प्रभू प्रिय बनायचं असेल तर कर्मयोगी बनलं पाहिजे. आणि कर्मयोगी जर बनायचं असेल तर फक्त आपल्या मन बुद्धीला आपण कार्याला लावलं पाहिजे. कर्तव्य हे करणं निश्चित आहे, कर्म हे आपल्याला सतत करायचंच आहे, कर्म आपल्याला सोडायचं नाही, आपली जबाबदारीही आपल्याला टाळायची नाहीये. परंतु हे सर्व काही करत असताना आपल्या घरग्रहस्थामध्ये राहताना सुद्धा आपण आपलं मन आणि बुद्धी फक्त त्या परमेश्वराकडे लावायचंय किंवा सकारात्मक चिंतनेकडे लावायचंय, म्हणजे कर्म करताना सुद्धा योग हा निश्चित साधला जाईल. तर कर्मयोगी बनणं हे लक्ष ठेवलं तर निश्चितच आपण सहजरित्या मेडिटेशन, ज्याला अटेन्शन देऊन करणं म्हटलं जातं, ते सहजरित्या करू शकतो. पुन्हा पहा या ठिकाणी त्याच दोन शब्दांचं रिपिटेशन मी करेन की अटेन्शन ठेवणं आणि अभ्यास करणं. अटेन्शन फक्त आपल्याला काय ठेवायचंय की माझं चिंतन हे सकारात्मक असलं पाहिजे आणि दर्शन हे स्पष्ट असलं पाहिजे. आणि त्यासाठी अभ्यास काय करायचाय की जितकं शक्य होईल तितक्या चांगल्या किंवा सकारात्मक गोष्टी आपण आपल्या डोळ्यासमोर आणल्या पाहिजेत. कारण आपण पाहतो कानांनी ऐकणं आणि डोळ्यांनी पाहणं ह्या दोन गोष्टींचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्या मन बुद्धीवर पडत असतो. कारण ज्या गोष्टी आपण पाहतो आणि ज्या गोष्टी ऐकतो त्याच आधारे आपलं चिंतन आणि दर्शन होत असतं. म्हणून या दोन गोष्टी जर आपल्याला चांगल्या प्रकारे करायची असतील तर डोळ्यांनी नेहमी चांगलं पाहणं आणि कानांनी नेहमी चांगलं ऐकणं या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. जसं पहा, आपण आरशात एकदा स्वतःला पहा, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की काही एक इंद्रिय म्हणजे जसे डोळे आणि कान हे आपल्याला दोन दोन मिळालेले आहेत, परंतु एक इंद्रिय जे मुख ते आपल्याला एकच मिळालेलं आहे. हे इंद्रिय सुद्धा आपल्याला हे शिकवतात की तुम्ही फक्त बघा, ऐका आणि त्याचं चिंतन आणि दर्शन करा, पण मुखांनी जास्त वर्णन करू नका. कारण काही एक गोष्टींच्या वर्णनामध्ये ज्यावेळेस आपण येतो तर बाह्य स्वरूपामध्ये आपण विलीन होऊन जातो. त्यामुळे जे आपलं आंतरिक स्वरूप आहे, ज्या आंतरिक स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला शांती, प्रेम, आनंद, सुख या गोष्टींची अनुभूती करायला मिळते, ते बाह्य स्वरूपामध्ये मिळत नाही. म्हणून जीवन जर सुखी बनवायचं असेल तर म्हटलं जातं कानानी आणि डोळ्याने जास्तीत जास्त कार्य करणं आणि मुखाने कमीत कमी कार्य करणं. पण आज या विरुद्ध आपण कार्य करतोय, जे डोळ्यांनी